नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांच्या 155व्या जयंती निमित काल राष्ट्रान तांका आदरांजली ओपली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी बापूंच्या जयंती निमित्त आदरांजली ओपली. देशभरात आणि परदेशातल्या भारतीय मिशनांनी कार्यावळींची मालिका आयोजित केली. राष्ट्र राजधानी राजघाट हांगा बापूच्या समाधीर सगळ्या धर्मांची प्रार्थना सभा घडून हाडली. आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांच्या 120व्या जयंती निमतान देशान तांचे स्मरण केले. राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री लोकसभा अध्यक्ष केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतले विरोधी फुडारी हांनी लाल बहादूर शास्त्री हांका तांच्या समाधी विजयघाटाचेर पुष्पांजली ओपली. महात्मा गांधी हांनी फक्त देशाच्या स्वातंत्र्यतायेचेच न्हय जाल्यार स्वतंत्रताये वांगडा देशाच्या स्वच्छतेचे लेगीत सपन पळयले आणि त्या दिकेन तांणी स्वच्छतेची मोहीम लेगीत हातात घेतली. सत्य अहिंसा आत्मनिर्भर रोजगार स्वदेशी वस्तूंचो उपेग खादी आणि साक्षरता ह्या तत्वांक महत्व दीत देशांचो सर्वांगीण उदरगत करपाची त्यांची दूरदृष्टी आशिल्ली असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळे. ते पोरण्या गोंया गांधी सर्कला लागी आयोजित गांधी जयंतीच्या शासकीय कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयताले. गांधीजींच्या पुतळ्याक हार घालून तांणी आर्गां ओपली आणि या कार्यावळीची सुरवात झाली. आयच्या काळात व्होकल फॉर लोकल हाका तेको देऊन देशाच्या उदरगतीक प्रत्येकान तेको दिवचो तशेंच भारत देशाक 2047 मेरेन विकसित भारत करपाक जबाबदारीन काम करचे असो उलो तांणी मारलो. गांधी जयंती उपरांत तांणी भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांच्या फोटवाक हार घालून तांकां आर्गां ओपली. महात्मा गांधीजीन आमकां अहिंसेची शिकवण दिली आणि म्हणूनच हो दीस आंतरराष्ट्रीय अहिंसा दीस म्हणून मनयतात. गांधीजी शांतीकाय अहिंसा आणि सत्याचे प्रतीक आशिल्ले असे ह्या कार्यावळी वेळार राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी म्हळे. अहिंसा आणि प्रामाणिकपणान वागणुकेन नवो समाज निर्माण करपाचो तांचो उद्देश आशिल्लो. स्वतंत्रताये खातीर तांणी सत्य आणि अहिंसेच्या मार्गात दिल्लो लढो खुपशा फुडाऱ्यांक अन्याय आड चळवळीत झगडपाक प्रेरणादायी थारलो असे मुखार राज्यपालांनी म्हळे. तांच्या तत्वांचे पालन करप आयच्या काळाची गरज आसा असे तांणी म्हळे. प्रत्येकान नितळसाण हो आपल्या जिवितांचो अविभाज्य भाग करपाचो सोपूत घेवपाचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केला आणि स्वच्छता ही वचनबद्धता हे आयुष्यभराचे व्रत न्हय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. नवी दिल्लीतल्या स्वच्छ भारत मिशनाक 10 वर्सां पुराय झाल्या निमतान स्वच्छता ही सेवा 2024 कार्यावळीत ते उलयताले. स्वच्छ भारत साध्य करपा खातीर सतत यत्न करपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. सेवा पखवाड्याच्या फक्त 15 दिसांनी देशात 27 लाखां परस चड कार्यावळी घडून हाडिल्यो हातून 28 कोटी परस चड लोकांनी वांटो घेतिल्लो असे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. महात्मा गांधी यांनी देशातल्या हेर महान व्यक्तींनी पळयले भारताचे सपन पुराय करपाचो हो दीस आमकां प्रेरणा दिता असे मत तांणी मांडले. 10,000 कोटी रुपयांच्या नितळसाण प्रकल्पाचे उक्तावण केल्याचे मोदींनी अधोरेखित केले. नरेंद्र मोदी हे राष्ट्रपितांच्या आदर्शाचे जीवन असे म्हणत महात्मा गांधीची नात सुमित्रा गांधी कुळकर्णी आणि प्रधानमंत्र्यांची तोखणाय केल्या. एका इंग्लिश दिसाळ्यातल्या एका लेखात सृष्टी कुळकर्णी हांणी सांगले की प्रधानमंत्र्यान स्वच्छ भारत अभियान सुरू केल्ल्यान नितळसाण सुधारली आणि बायलांचो मान आणि सुरक्षितताय वाढली. गोंयात सगळेकडे भाड्याच्या घरातल्या लोकांची नोंदणी करपाखातीर आता पोलिसांनी मोहीम सुरू केल्या. भाड्याच्या घरमालकांची माहिती दिवपाक नाशिल्ल्या घरमालकांचेर खर कारवाय करपाचो आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या आदी दिल्लो. ह्या फाटभुंयेर दक्षिण गोंयचो पोलीस अधीक्षक सुनिता सावंत हांणी दक्षिण गोंयात 37,400 भाड्याच्या घरात रावपी लोकांची नोंदणी पुराय जाल्या अशी माहिती दिली. जायते मालक भाडेकारांची माहिती सरकाराक दिना. फाटल्या कांय दिसांनी लोक भाड्याच्या कुडीत रावून मागीर गोंयात गुन्हेव करून पळयले. ह्या फाटभुंयेर ही नोंदणी मोहीम हातात घेतल्या. सगळ्यांनी पोलिसांकडेन अर्ज करून भाड्याच्या लोकांविशी माहिती दिल्यार खंयच्या परिस्थितीत अशे लोक मेळप सोपे जातले. मुख्यमंत्र्यान आयतारा पुलीस दळाच्या सगळ्या म्हत्वाच्या अधिकाऱ्यांची बसका घेऊन भाडेकारांची माहिती फॉर्म भरनाशिल्ल्या घरमालकांचेर कारवाय करपाचो आदेश दिला असे सावंत हांणी सांगले. मुख्यमंत्र्यांनी दिल्ल्या आदेशा उपरांत पोलिसांनी राज्यभरातल्या भाड्याच्या घरात रावपी लोकांची नोंदणी करपाचेर भर दिला आणि ताका प्रतिसाद मेळपाक लागला. भाडेकारांची योग्य माहिती दिवपाक नाशिल्ल्यान पोलिसांनी 33 घरमालकांचेर कारवाय करपाचो निर्णय घेतला. परत परत सुचोवण्यो दिवन लेगीत मुणकार भाड्याच्या लोकांविशी माहिती दिवपाक आडखळटात आणि अपूर्ण माहिती दितात हाका लागून घरमालकांचेर कारवाय करची पडटली असे तांणी सांगले. भाडेकारांच्या बँक खात्याची माहिती पोलीस घेतले कारण जायत्या भाड्यांच्या बँक खात्यात व्हड प्रमाणात पैसे जमतात. ही रक्कम खंयच्या अचूक स्रोतावेल्यान मेळटा हे स्पष्ट करपाक मदत जातली असे मत पोलिसांनी उक्तायला. भाड्याच्या घरात रावपी लोकांच्या तपासणीच्या अर्जाक कसलेच शुल्क घेनात असे पोलीस अधीक्षक सुनिता सावंत हांणी स्पष्ट केले. घरमालकांनी मुखार येऊन भाड्याच्या घरातल्या लोकांविषयी पुराय माहिती दिवची असे आवाहन तांणी केले. फोंड्या तालुका म्हळ्यार अंत्रुज म्हालात आयजसावन सुरू जावपी नवरात्री उत्सवाची तयारी नेटान जाल्या. नवरात्र मनोवपा खातीर आमच्या शेजारच्या राज्यातले भक्त वर्सभर चलपी व्रत आणि मकरोत्सवात वांटो घेतात. नवरात्र निमतान वेगवेगळ्या देवळांनी नववी राती देवळाच्या मखरांचा उत्सव जाता. हो उत्सव पळोवपाक हजारांनी भाविक देवळात जमतात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.